पुस्तक हसत जगावं, लेखक दादाराम साळुंखे, वाचक विद्या पाटील। प्रकरण 17 घराघरातील घरघर। स्पर्धेला वेळेत पोहोचावे म्हणून गडबडीने स्टँडवर आलो। खानापूर पुणे एसटी लागली होती। एसटीत चढताच दोन ठिकाणी जागा रिकामी असलेली दिसली। मनाने दिलेल्या संकेतानुसार एका जीर्ण होत चाललेल्या आजीजवळ बसण्यासाठी गेलो। सीटवर कुणीतरी उभे राहिल्याने त्याच्यावर बुटाचा वण उठून अर्धी सीट खराब झाली होती। आजींना विचारल्यावर तेथे कुणी बसलेले नाही याची खात्री करून घेतली आणि सीट पुसण्यासाठी कागद आणण्यासाठी खाली गेलो। परत येऊन पाहतो तर त्या आजी आपल्या पदराने सीट पुसत होत्या। तो प्रसंग पाहून मनात आजींविषयी खूप आदर निर्माण झाला। गाडी सुरू झाली आणि आजींबरोबर गप्पा सुरू झाल्या। दरम्यान गाडी कोयनेच्या पुलावर येताच आजींचे हात आपोआप जोडले गेले। गप्पांच्या दरम्यान तिने सांगितलेली कहाणी मन हिलावून सोडणारी होती। ती पुण्याला आपल्या भावाकडे चालली होती। लग्नानंतर तिला 4 मुली आणि 2 मुले झाली। मुले लहान असतानाच तिचा नवरा वारला। तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण तिने जिद्दीने 4 मुलींचे लग्न केली। पुढे मुलांचीही लग्ने झाली। 2 सुना घरात येताच भांड्याला भांडी लागण्यास सुरुवात झाली। त्या भांड्यांचा आवाज पुढे खूपच वाढत गेला आणि एक दिवस एका कुटुंबाची 2 कुटुंबे झाली। आईचा प्रश्न उभा राहिला तेव्हा मोठ्या मुलाने 2 महिने सांभाळली, परंतु सुनेबरोबर न पटल्याने ती घराबाहेर पडली। दुसऱ्या मुलाच्या घरातही तीच अवस्था। शेवटी ती मुलीकडे राहण्यास आली। 10 वर्ष तेथे राहिल्यावर त्याही घरात कुरकुर अधिकच वाढायला लागल्याने तिला सहन होईना आणि मुलीला सांगताही येईना। एक दिवस पुण्याहून तिचा भाऊ येताच आपल्या बहिणीची व्यथा त्याच्या लक्षात आली। त्याने भाचीला विनंती केली आणि बहिणीला पुण्याला घेऊन निघाला। हे सगळं सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या। एवढा मुलांनी अन्याय करूनही मुलांना ती दोष मानत नव्हती। माझं नशीबच फुटकं म्हणून स्वतःला दोष देत होती। साने गुरुजी म्हणतात, घर म्हणजे आधार, घर म्हणजे आशा, घर म्हणजे विसावा, घर म्हणजे प्रेम, घर म्हणजे आत्मीयता। गुरुजींच्या विचारातली एकही गोष्ट आजींच्या वाट्याला आली नाही। का कुणास ठाऊक माझे हात आपोआप आजींच्या पायांकडे गेले। विशेष म्हणजे तिनेही मला नमस्कार केला आणि पाठीवर हात ठेवत म्हणाली, बाळा आता पुन्हा भेट होणार नाही। त्या हाताच्या स्पर्शाने मला आईची आठवण झाली आणि डोळ्यात टचकन अश्रू आले। आजीचे दुःख आज घराघरात जन्मात येत आहे। पैशाच्या पाठीमागे लागून माणसं सुख मिळविण्याच्या केलवण्या प्रयत्नात आपल्या मायेच्या माणसांना हरवायला लागली आहेत। पूर्वी प्रत्येक घरातून सोन्याचा धूर बाहेर पडत होता, आज प्रत्येक घरातून अनेक हुंदके बाहेर पडत आहेत। कधी नवरा बायकोंच्या भांडणात मुलांची ससे होलपट होऊन अशी मुले कोणाचा ना कोणाचा आधार शोधण्याच्या प्रयत्नात भरकटली जात आहेत, तर कधी नवरा एका गावाला, बायको दुसऱ्या गावाला आणि मुली तिसऱ्या गावाला, यामुळे घराचं घरपण हरवून नात्यामधले प्रेम विसरायला लागले आहे। जीवाचं रान करून मुलांना हे सुंदर जग आईवडील दाखवितात। बालपणात या मुलांना स्वतः उपाशी राहून आईवडील घास भरवतात, पण हीच मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा म्हातारे आईवडील म्हणजे टाकाऊ वस्तू आहे या दृष्टीने पाहतात। नटसम्राटमधील आप्पासाहेब बेलवलकर एक नट म्हणून यशाच्या शिखरावर होते तेव्हा त्याचा फायदा मुलांनी घेतला। त्यांच्या पैशावर मौजमजा केली, पण तेच आईवडील म्हातारे झाले तेव्हा त्यांना ते ओझे वाटू लागले। तेव्हा हा अनट सम्राट सुद्धा अशा मुलांच्या पुढे हतबल होतो आणि म्हणतो, कुणी घर देता का घर, एका तुफानाला कुणी घर देता का घर। जे घर उभे करण्यासाठी आप्पांनी रात्रीचा दिवस केला त्यांनाही शेवटी म्हणावे लागले, एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी। आकाशातून भिरभिरणारी पाखरे सुद्धा संध्याकाळी विसाव्यासाठी घराकडे परतत असतात। माधवी देसाई म्हणतात, घराकडे नेणारी वाट नजरेसमोर असते, तोवर चालण्याला एक दिशा असते। घराची दिशा हरवते तेव्हा वाटा दिशाहीन होतात। म्हणून घर हे आपले सर्वस्व असते, तेथील मायेचा जरा अखंडपणे खळखळत असतो। दारू पिऊन झिंकणारा दारुडा सुद्धा धडपडत का होईना त्याची पावले घराच्या दिशेने वळत असतात। नशेत सुद्धा त्याला घराची ओढ असते, कारण तिथेच त्याला कुणीतरी विचारपूस करणारे असते। जीवनात माणसानं सगळं विसरावं, पण घर, घरातील माणसं, त्यांचे प्रेम कधीही विसरू नये। आपण किती इतरांना जीव लावला तरी संकटाच्या वेळी घरातील रक्ताचीच नाती आपल्या मागे ठामपणे उभी राहतात। पूर्वीही घराघरामध्ये संघर्ष होता, आजही आहे, पण त्याचे स्वरूप बदलले आहे। दूरच्या देशात नोकरी करणारा मुलगा आईवडिलांच्या दर्शनासाठी सर्व सोडून यायचा, पण आजच्या मुलांना तेवढाही वेळ नाही। ते तेथूनच फोनवरून सांगतात, त्यांच्या सर्व विधीचे व्हिडिओ चित्रकरण करून त्याची डीव्हीडी पाठवून द्या। अशी सांगणारी मुले जीवनात प्रचंड पैसा मिळवतील, परंतु मायेच्या प्रेमाच्या माणसांना घरात कायमची मुकलेली असतील। कवयित्री माधवी देसाई अत्यंत बोलक्या शब्दात सांगतात, माणसाने आभाळवर फिरावे, वासरागत रानोमाळ व्हावे, पण शेवटी घर शोधत यावे, घरासाठी स्वतःसाठी।